आकाशवाणी मुंबई। नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जपान दौऱ्यावर जाणार। प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 11 वर्ष पूर्ण। कच्च्या कापसाच्या आयात शुल्कातल्या सवलतीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। पालघर जिल्ह्यात विरार इथं इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 15 आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंदाचा ग्रँड चेस टूर फायनल्समध्ये प्रवेश निश्चित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जपानला रवाना होणार आहेत। 15 भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत। जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासोबतची ही त्यांची शिखर परिषद आहे। संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यावर या बैठकीत चर्चा होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांच्या आमंत्रणावरून 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला जातील। शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याची अपेक्षा आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी काल दूरध्वनीद्वारे संवाद साधला। व्यापार, तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्य करण्यावर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली। तसंच युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्याबाबतही त्यांनी चर्चा केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं। प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत। 15 ऑगस्ट 2014 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती। देशातल्या सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठीची ही सर्वसमावेशक योजना आहे। या योजनेअंतर्गत 56 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून बँकिंग सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत। केंद्र सरकारनं कच्च्या कापसावरच्या आयात शुल्कातल्या सवलतीला येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। देशातल्या वस्त्रोद्योग क्षेत्राला पुरेशा प्रमाणात कापूस उपलब्ध व्हावा यादृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे। यापूर्वी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती। स्वदेशी ही भारताची खरी शक्ती असून देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याला स्वदेशीचा स्वीकार करावा लागेल असं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। एक्स या समाज माध्यमावर स्वदेशी अपना हो मोहिमेबद्दल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, स्वदेशी हे फक्त एक कापड किंवा वस्तू नसून तो देशातल्या शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा आदर, कारागिरांच्या कौशल्याची ओळख आणि आपल्या उद्योगांचा आदर आहे असं त्यांनी म्हटलं। गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर आज मुंबई शेअर बाजार उघडताच निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली। अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर आयात शुल्क लावल्यामुळे बाजारावर परिणाम झाल्याचं चित्र आहे। बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 624 अंकांची तर निफ्टीमध्ये 183 अंकांची घसरण झाली। दुपारी निर्देशांक थोडे सावरले। आज विशेष करून माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता आणि औषध निर्माण क्षेत्रातले समभाग मंदीच्या प्रभावाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र ग्राहक उपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात खरेदीचं वातावरण आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 31 ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 125वा भाग असेल। पालघर जिल्ह्यात विरार इथं इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 15 झाली आहे। मंगळवारी रात्रीपासून वसई विरार महानगरपालिका, अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 तुकड्या ढिगाऱ्याखालून मदत आणि बचाव कार्य करत आहेत। विरारमधल्या नारंगी इथल्या रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी रात्री चाळीवर कोसळला। अपघातग्रस्त इमारतीमध्ये 50 सदनिका होत्या, त्यापैकी अंदाजे 12 सदनिका कोसळल्याची माहिती समोर येत आहे। पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांना कालची रात्र घराच्या छतावर बसून काढावी लागली। पुरात मोठ्या प्रमाणात पिकांचंही नुकसान झाल्याचं प्रशासनानं सांगितलं। होशियारपूर, जलंधर, कपूरथला, आनंदपूर साहिब, रोपर या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे। देशाच्या सीमेवरले सीमा सुरक्षा दलाचे अनेक तपासणी नाके पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत। गरजू लोकांना आवश्यक मदत तात्काळ पोहोचवण्याची सूचना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्या आहेत। उत्तराखंडमधील हल्द्वानी इथं जयपूर बिसा गावात आज सकाळी एक खासगी शाळेची बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली। यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ मदत करत बसच्या काचा फोडून बसमधल्या सर्व मुलांना बाहेर काढलं। या अपघातात 12 अधिक मुलं जखमी झाली असून बस चालक आणि कंडक्टरलाही गंभीर दुखापत झाली आहे। जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये जम्मू श्रीनगर महामार्ग आज सलग तिसऱ्या दिवशी वाहतुकीसाठी बंद राहिला. या भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून त्यामुळे सुमारे 600 वाहनं विविध ठिकाणी अडकून पडली आहेत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं महामार्ग मोकळा करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे. किश्तवाड सिंथन अनंतनाग महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात भूस्खलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल कटरा रुग्णालयात जखमींशी संवाद साधल्यानंतर ही घोषणा केली. या दुर्घटनेत जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला असून मदत आणि बचाव कार्य काल सायंकाळपर्यंत सुरू होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं देशभरातल्या शाळांना 5 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी आधार अनिवार्य बायोमेट्रिक माहिती वेळेत ताजी करण्यास सांगितलं आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या माहिती संकलनासाठी शिबिर आयोजित करण्याची विनंती केली. प्राधिकरण आणि शालेय शिक्षण विभागाच्या या संयुक्त उपक्रमाद्वारे देशभरातल्या 17 कोटी बालकांची बायोमेट्रिक्स माहिती ताजी करणं सोपं होईल अशी अपेक्षा आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं आज विसर्जन होणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं यासाठी यंदा 275 अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत. मुंबईकरांनी या कृत्रिम तलावात मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. भाविकांनी घरगुती निसर्गस्नेही गणेशमूर्ती घरी बादली किंवा पिंप यामध्ये विसर्जित करावी. 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्ती आपल्या जवळच्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित कराव्यात असं आवाहन उपायुक्त सपकाळे यांनी केलं आहे. मुंबईतल्या चौपाट्या तसंच नैसर्गिक तलाव या ठिकाणीही पालिकेनं विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे. अमेरिकेत सिएटल इथं भारतीय वाणिज्य दूतावास कार्यालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन काल भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी केलं. या दूतावासाचं तात्पुरतं काम 2023 सुरू झालं होतं तर जुलै 2024 दूतावासाची पूर्णवेळ सेवा सुरू झाली. आतापर्यंत या दूतावासाने 23,722 अर्जदारांना सेवा दिली आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला वॉशिंग्टनचे गव्हर्नर बॉब फर्ग्युसन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इस्रायल गाझा शहर आणि उत्तर गाझा पट्टीवर लष्करी हल्ले करणार असून त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी दक्षिणेकडे स्थलांतर करावं असं इस्रायलच्या संरक्षण दलांनी म्हटलं आहे. दक्षिणेकडच्या पट्ट्यात मोठी मोकळी जागा शिल्लक असून इथं मानवतावादी दृष्टिकोनातून मदत साहित्यही पुरवलं जात असल्याचं इस्रायलनं सांगितलं. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने ग्रँड चेस टूर फायनल्समध्ये आपलं स्थान पक्क केलंय. प्रज्ञानंदाने सिंगफील्ड कपमध्ये उपविजेतेपद मिळवलं आहे. अमेरिकेच्या वेझली सोने या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे. अमेरिकेनं खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने अमेरिकेच्या झॅकरी स्वाजा याच्यावर 6-3, 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. तसंच स्पेनच्या कार्लोस अल्कारासनं इटलीच्या मॅटिया बेलुचीवर 6-1, 6-0, 6-3 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. महिला एकेरीत जपानच्या नाओमी ओसाकानं बेल्जियमच्या ग्रीट मिनेनवर सरळ सेटमध्ये 6-3, 6-4 असा विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तसंच अन्य एका सामन्यात मीरा अँड्रिवाने अनास्तासिया पोटापोवाचा सरळ सेटमध्ये पराभव केला. पॅरिसमध्ये सुरू बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी आणि ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू यांनी काल अंतिम 16 स्थान मिळवलं. सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने चिनी तैपेच्या ल्यू क्वांग हेंग आणि यांग पो हान याचा पराभव केला. महिला एकेरीत पी व्ही सिंधूने मलेशियाच्या करुपथेवन लेताशा हिचा पराभव केला. आत्ताच आलेल्या वृत्तानुसार विरार इथं इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 17 झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जपान दौऱ्यावर जाणार. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 11 पूर्ण. कच्च्या कापसावरच्या आयात शुल्कातल्या सवलतीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. पालघर जिल्ह्यात विरार इथं इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 17. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत. आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंदाचा ग्रँड चेस टूर फायनल्समध्ये प्रवेश निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 दुपारी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.